लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी सुमित राघवन. तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या सोबत आणि कलाकार श्रुती सोबत. मी महाभारतामध्ये सुदामा, हो, बालपणीचा सुदामा केला मी.
महाभारताशिवाय रविवार वाटायचा नाही किंवा पूर्ण व्हायचा नाही.
खरं
हो, काही काही लोक तर लिटरली टीव्हीला हार वगैरे घालायचे. पण
रविवारी सगळीकडनं सगळ्या घरांमधनं महाभार असं ऐकू यायचं. ते काय म्हणू त्याला, मजा आली. बी आर फिल्म्स आयकॉनिक प्रोडक्शन होती ना, भले त्यांच्या चित्रपटात नाही पण बी आर फिल्म्सच्या आयकॉनिक महाभारतात मी होतो. रवीजीन बरोबर काम करता आलं आणि काही नाही, गंमत होती. इतर मला असे खूप, ते वर फक्त गुप्पर्ण होतं आणि खाली एक धोतर होतं. आणि मला आठवतं आम्ही चेना क्रीक म्हणून एक जागा आहे, तर तिकडे आम्ही जंगलात शूटिंग करत होतो. रात्रीचा सीन होता आणि मला झाडावर बसायचं होतं आणि आर्टिफिशियल रेन होतं. थंडीचे दिवस होते ग, काडी पहलवान होतो मी तेव्हा. बोलायला भगवान कृष्ण वगैरे असं बोलताच येत नव्हतं मला. रवीजी बघा, स्पॉट बॉयला वर चढवला, मला गरम पाणी दिलं, कॉफी दिली आणि ना. पण मग शेवटी तो झाला सीन. मला आठवतं अजून रवीजींच्या मर्सिडीज मध्ये तेव्हा मी पहिल्यांदा बसलो होतो. 87-88 ची गोष्ट आहे. अरे बापरे, 30 वर्ष झाली. तर त्यांच्या मर्सिडीज मध्ये बसून मग त्यांनी मला सोडलं एका ठिकाणी. मम्मी पण होती माझ्या बरोबर आणि म्हणाले की सुमित, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, कुछ अगर हेल्प चाहिए तो बोलना. आय मीन सच अ स्वीट जेस्चर. खूप मोठी माणसं आहे ती. मी महाभारतामध्ये सुदामा, हो, बालपणीचा सुदामा केला मी.
तू इतका लहान असताना मग कोणी तुला अकंपनी करायचं का?
हो, माझी मम्मी सतत असायची. आणि दुसरी गोष्ट, मी एक हिंदी फिल्म करत होतो तेव्हा पप्पा माझ्यावर एका आउटडोर शेड्यूलला आले होते. तो चित्रपट अनफॉर्च्युनेटली आलाच नाही तो, नाहीतर माझा हिंदीतला पहिला चित्रपट असो डेब्यू असता आजपासून. आणि मी परफेक्ट वयात हिरो म्हणून आलो असतो.
हिरो झाला होता सगळ्यांचा.
त्यामुळे रुपेरी पडद्यावर हिंदी चित्रपट सृष्टीतला एक तारा, एक हिरो म्हणून तुमचं हे दुर्दैव की तुम्ही मुकला. तुम्हाला
काही हरकत नाही, पण आम्हाला तू नेहमीच प्रत्येक रोल मध्ये आवडला.
थँक्यू.
आणि स्पेशली हातकर्दी.
मी ड्रायव्हर झालो होतो.
ड्रायव्हर
झाला. हो हो हो. दाराजीन बरोबरचा तो शो अगेन, काय की काहीतरी बरं केलं असेल मी म्हणून या गोड माणसांबरोबर काम करायची संधी मिळाली. ती एक 2 वर्ष फार मस्त गेली माझी. तेव्हा जस्ट लग्न झालं होतं आणि नीरज जन्मला होता आमचं पहिलं बाळ. ही 2000 सालची गोष्ट. तेव्हा पैशांची भरपूर चणचण होती, कारण एक ही सिरियल सोडलेच बाकी काहीच नव्हतं. अगदीच 3000 रुपये पर एपिसोड वगैरे मिळायचे मला आणि 12000 रुपये महिन्याला कमवायचो मी. तेवढीच कमाई असायची. त्या 12000 रुपयामध्ये मला अख्खा आमच्या तिघांचा संसार. पण त्याच्यातनं आज आम्ही
कॉलेजमध्ये तू ऑलरेडी फेमस असेल, कारण तू इतके चांगले रोल्स करून.
हो, मी कॉलेजमध्ये मी आधी झेव्हियर्सला होतो.
आर्ट्सला.
खूप चुकीचा निर्णय होता तो झेव्हियर्सला जाण्याचा माझा, कारण मी एक तर कॉन्व्हेंटमधला नव्हतो. तिकडची सगळी मुलं इंग्लिशमध्येच बोलायची, मोठमोठ्या गाड्यांमधनं यायची, तर ते उगाच दडपण यायचं. आणि मग मी असं सतत घाबरलेलं असायचो. आणि जसं सांगितलं ते इंट्रोवर्ट हे नेचर होतंच, ते कंटिन्यू झालंच होतं. मग ते 1 वर्षभरात ते सोडलं. मग 12वी मी बाहेरून अपिअर केले आणि FY ला मी रुपारेलला आलो. रुपारेलला आल्यानंतर मला वाटलं की हां, हे कसं, मी आता माझ्या घरी आलो आहे. रुपारेलला गेलो नसतो ना तर कदाचित मला एक्झॅक्ट चॅनल सापडलं नसतं इकडे येण्याचं. तर रुपारेलला आलो, ती एक स्पर्धा केली, त्याच्यात मला प्रशांत दळवीने नोटीस केलं आणि तिकडनं मग मला रंगोमल त्या मनाचे मिळालं, चंद्रकांत कुलकर्णीचं पहिलं नाटक. पण त्याच्याआधी 1986 मी एक नाटक केलं होतं, तेव्हा जस्ट 10वीतनं बाहेर पडलो होतो मी. आणि ते बालकलाकार म्हणून तो एक रोल खूप गाजलं तेही नाटक, मला भेट हवी हो. त्याच्यानंतर मग गॅप घेतली आणि मग 1990 रंगोमल त्या मनाचे.
मला सांग की आता तू खूप आधीच कमवायला सुरुवात केलीस. तर
मी, हो, मला पहिल्यांदा मी आयुष्यात 1000 रुपये कमवले ते 1989. एक ऍड फिल्म होती, त्याला 4 लँग्वेजेसमध्ये गायचं होतं. ऍड फिल्म्स मध्ये मी गाणी म्हणायचो किंवा डबिंग करायचो.
चार अनेक हॉलिवूड फिल्म.
हो,
डबिंग केलंय.
हो, ते जेव्हा अभिनयात काहीच शिजत नव्हतं तेव्हा मग फावल्या नाही, तेव्हा फावलाच वेळ होता नुसता. तेव्हा काहीच काम नव्हतं, मग तेव्हा डबिंग मध्ये. पण ह्या प्रत्येक स्टेजवर या सगळ्या अंगांनी मला सांभाळून घेतलं, म्हणजे अभिनयाचं अंग होतं किंवा आवाजाचं. तर मी पर लँग्वेज 250 रुपये मला मिळालं होतं. अगदीच फुल न पण फुलाची पाकळी असा एक हातभार माझाही.
पण इतक्या लवकर तो लागणं म्हणजे.
हो, त्यामुळे मी कसं, इव्हन मला नाटकाचं पाकिट मिळालं ना, प्रयोग संपला की मला 75 रुपये मला पर शोचे मिळायचं, ते पाकिट मी घेऊन मम्मीच्या हातात ठेवायचं.
गुणी मुलगा.
हो
93.5 रेड एफएम बजाते रहो.